आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा कायद्यातल्या काही तरतुदींची अंमलबजावणी प्रलंबित ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. संपत्ती निर्मितीचं दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्याचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा गुंतवणूकदारांना सल्ला. देशातल्या शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर. मुक्ता बर्वे, अनुपम खेर, काजोल, भीमराव पांचाळे यांनाही विविध पुरस्कार. वक्फ सुधारणा कायद्यातल्या तरतुदींनुसार वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ कौन्सिलवर कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही असा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला तशी हमी दिली. वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर सादर करावं असे निर्देश न्यायालयानं दिले. याबाबत अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्य वक्फ मंडळ आणि केंद्रीय वक्फ परिषदेनं मुस्लिमेत्तर व्यक्तींची नियुक्ती करणार नाही, तसंच केवळ वहिवाटीनं आहेत म्हणून कोणत्याही अधिसूचनेद्वारे किंवा राजपत्राद्वारे घोषित वक्फ मालमत्ता पुढच्या सुनावणीपर्यंत बेदखल केल्या जाणार नाहीत, असं सरकारनं आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी 5 मेला होईल. ही सुनावणी फक्त प्राथमिक हरकती आणि हंगामी आदेशासाठीच्या निर्देशाकरता होईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी स्पष्ट केलं. 1995 वक्फ कायद्याला आणि 2013 दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिका स्वतंत्रपणे वेगळ्या यादीत दाखवाव्यात. 2013 दुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांना विशेष बाब म्हणून त्यांचे प्रतिसाद सादर करायला अनुमती असून केंद्र आणि राज्य तसंच वक्फ मंडळही प्रतिसाद सादर करू शकतात, असं न्यायालयानं सांगितलं. त्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे. याचिकांची संख्या मोठी असल्यानं याचिकाकर्त्यांनी सुनावणीसाठी त्यापैकी 5 याचिका निश्चित कराव्यात, असं न्यायालयानं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी आदेशामुळे केंद्र सरकार आणि वक्फ बोर्ड दोघांनाही न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती ही कुठल्या एका बाजूचा विजय किंवा दुसऱ्या बाजूचा पराजय नसून भारतीय राज्यघटनेतल्या तरतुदींचं काटेकोर पालन व्हावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं घेतलेली काळजी आहे, असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य नसीम खान यांनी न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलं आहे. नवा वक्फ कायदा रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान दाऊदी बोहरा समाजाच्या एका शिष्टमंडळानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन वक्फ सुधारणा कायद्याबद्दल त्यांचे आभार मानले.
विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतींना कालमर्यादा निश्चित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निकालावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायाधीशांनी कायदे ठरवावेत, सरकारची कामं पार पाडावीत, परम संसद म्हणून काम करावं अशी लोकशाही भारताला अपेक्षित नव्हती, असं ते म्हणाले. ते आज राज्यसभेतल्या आंतरवासितांच्या 6व्या तुकडीला संबोधित करत होते. अधिकारांच्या विभाजनाच्या तत्वावर भर देत ते म्हणाले की अधिकारांचा वापर करताना अत्यंत संवेदनशीलता बाळगली पाहिजे. कायदेमंडळं, न्यायपालिका आणि कार्यकारी मंडळं या तिन्ही संस्था बहरण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी संपत्ती निर्मितीचं दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवावं, त्यासाठी माहितीपूर्ण आणि संयमानं निर्णय घ्यावा असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कंपन्यांनी पारदर्शकता, व्यवस्थापनात व्यावसायिकता ठेवावी, नियामकांनी तत्पर राहावं आणि बाजारांनी गुंतवणूकदार केंद्रीय सुधारणा कराव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या नागरिकांच्या वित्तीय सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे. वित्तीय यंत्रणेच्या वृद्धीच्या प्रक्रियेत सर्वांना सहभागी होण्याची आणि विकासाची संधी दिली जाईल. त्यात उत्पन्न, राहण्याचं ठिकाण किंवा लिंग या आधारावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली. देशातल्या गुंतवणूकदारांचं सरासरी वय 32 असून त्यातले 40% तिशेच्या आतले आहेत आणि 1/4 महिला आहेत, असं त्या म्हणाल्या. 1,00,000 कोटीपेक्षा अधिक बाजार भांडवल असलेली केवळ एक कंपनी 2000 साली होती. कोरोनापूर्वी हे प्रमाण 30 होतं आणि आता त्यांची संख्या 81 पर्यंत वाढली आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेची मजबूती, सुधारणांची अंमलबजावणी आणि सातत्यानं वाढणारे गुंतवणूकदार यामुळेच हे शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. देशातले शेअर बाजार आजही जोरदार तेजी नोंदवून बंद झाले. सेन्सेक्स 1509 अंकांनी वधारून 78,553 अंकांवर विसावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 414 अंकांची वाढ नोंदून 23,852 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी ही सुमारे 1250 अंकांची वाढ नोंदवून 54,290 वर बंद झाला. हा निर्देशांक उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ आहे. सुरुवातीच्या सत्रात घसरणीत असलेले हे निर्देशांक बँकिंग समभागातल्या तेजींच्या बळावर वधारले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. मराठी चित्रपट क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी राज्य शासनातर्फे दिला जाणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन 2024 अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत यासह 5 पुरस्कारांची घोषणा केली. व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे, हिंदी चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अनुपम खेर यांना, तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल देवगण यांना जाहीर झाला आहे. यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना मिळाला आहे. 10,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचं पदक असं व्ही शांताराम आणि राज कपूर जीवनगौरव पुरस्कारांचं स्वरूप असेल, तर 6,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि चांदीचं पदक असं विशेष योगदान पुरस्काराचं स्वरूप असेल. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं IIT, JEE, नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या काही कोचिंग क्लासेसना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. कोचिंग क्लासेसनी आपल्या जाहिरातींमध्ये परीक्षेत यशाची खात्री देणारी किंवा नोकरी मिळवून देण्याची आश्वासनं देऊ नयेत. सर्व अटी आणि शर्ती ठळकपणे छापाव्यात आणि जाहिरातीत छापल्याप्रमाणे सर्व आश्वासनं पाळावीत अशा सूचना प्राधिकरणानं दिल्या आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान घेण्याचा निर्णय MPSC ने घेतला आहे. या परीक्षा 26 ते 28 एप्रिल दरम्यान घेण्याचं नियोजन होतं, मात्र तयारीला कमी वेळ मिळाल्याचं कारण देत काही उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायझर्स हैदराबाद बरोबर होईल. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 33 कारखान्यांची शेतकऱ्यांच्या ऊसाची 831,11,00,000 रुपयांची FRP थकीत आहे. ही रक्कम संबंधित कारखान्यांनी 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी दिला आहे. जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राज्यभर विविध कार्यक्रम होत आहेत, याविषयी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणी यांनी आकाशवाणीला सांगितलं.
या कृती पंधरवड्यातून शासनाचे जे विविध उपक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याच्यानंतर शासनाकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते पूर्ण करणे, त्यामध्ये आता शेतीचं पाणी थेट शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी कालवा संयुक्त पाणी आहे, पाणी वापर संस्थांचे मेंबर्स आणि आपले जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी जॉईंटली कालवा निरीक्षण करायचं आहे आणि आपल्या नेमक्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर चुकीचे बिलं दिले जातात तर त्याला पण आपण पायबंद घालणार आहोत.
हवामान. येत्या 2 दिवसात राज्यातल्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वक्फ सुधारणा कायद्यातल्या काही तरतुदींची अंमलबजावणी प्रलंबित ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. संपत्ती निर्मितीचं दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्याचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा गुंतवणूकदारांना सल्ला. देशातल्या शेअर बाजारात सलग 4थ्या दिवशी तेजी आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार अभिनेता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर. मुक्ता बर्वे, अनुपम खेर, काजोल, भीमराव पांचाळे यांनाही विविध पुरस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.